जीऊँ मेरा राधा रानी तेरे बिना। ರಾಣಾ ಸ್ಟುಡಿಯೋ.